नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सावन 2 दिसांच्या सिक्कीम, अस्तंत बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश भोंवडेर वतले। ह्या भेटी वेळार ते 70,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आणि काय प्रकल्प राष्ट्राक समर्पित करतले। सिक्कीम भेटी वेळार प्रधानमंत्री सिक्कीम ॲट 50 कार्यावळीत वाटेकार जातले। उपरांत ते अस्तंत बंगालातल्या अलीपूरद्वार आणि कुचबिहार जिल्ह्यात शार वायू वितरण प्रकल्पाचं बुनियादी फातर बसयतले। फाल्यां सांजे ते पाटणातल्या जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उक्तावण करतले। 30 मे दिसा प्रधानमंत्री रोहतास जिल्ह्यातल्या विक्रमगंजाक भेट देऊन 48,520 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आणि काय प्रकल्पांचं बुनियादी फातर बसयतले। तसेच प्रधानमंत्री औरंगाबाद जिल्ह्यातल्या नबीनगर सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उक्तावण करतले। विदेश सचिव विक्रम मिस्त्री हांणी आज अमेरिकेचे उपसचिव जेफ्री केसरल हांची भेट घेतली। दोन्ही देशांमधील तंत्रगिन्यानाच्या मुखेल मळार सहकार वाढवपाच्या मार्गाचेर तसेच व्यापारी संबंध आणि घटमूट करपा खातीर भासाभास झाली। विक्रम मिस्त्री 3 दिसांच्या अमेरिका भेटेर आसात। आतंकवादा आड शून्य सहिष्णुता हे भारताचे धोरण संसारभर प्रतिध्वनीत जावपाक लागला। शिमे पलतडच्यान जावपी आतंकवादाक पाकिस्तानांची भूमिका उक्ती करपा खातीर भारताचे बहुपक्षीय शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशातल्या संसारिक पुढारी, संसद सदस्य, समाज माध्यम आणि नागरी समाज यांच्या वांगडा संवाद साधत असतात। जनता दलाचे खासदार संजय झा यांच्या फुडारपणाखाला एक शिष्टमंडळ आज इंडोनेशियाची राजधानी जकार्तात पावले। खासदार संजय झा आणि हे विषय सांगले की
पार्टी एक साथ खड़ी है इस लड़ाई में। देश में भी लोग मान लिया है कि एनएफ इज एनएफ हो गया। अब अगर इस तरह का घटना होगा तो हम केवल नोट एक्सचेंज नहीं करेंगे, इन्फॉर्मेशन शेयर नहीं करेंगे, वी विल गो डीप इनसाइड एंड वी विल हिट यू और हिट यू लाइक एनीथिंग। ये एक रिजॉल्व लेकर के गए हैं, दुनिया में भी हम लोग जाकर के यही बता रहे हैं।
ह्याच कार्यावळीखाला काँग्रेसीचे खासदार शशी थरूर यांच्या फुडारपणाखाला एक शिष्टमंडळ पनामाक पावला। सुटके झुजारी विनायक दामोदर सावरकर हांच्या जयंती निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज तांकां आर्गां ओपली। हे वेळार उलयतना तांणी म्हळां,
सावरकर जी का व्यक्तित्व विशेषताओं से भरा, शस्त्र और शास्त्र दोनों के उपासक, संवेदनशील कवि होने के साथ साथ वे साहसिक क्रांतिकारी भी थे। यह वीर सावरकर ही थे जिन्होंने निर्भीक होकर लिखा कि 1857 में जो कुछ भी हुआ वो कोई विद्रोह नहीं था बल्कि आजादी की पहली लड़ाई थी।
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्वातंत्र्य झुजात दिल्ले मोलादीक योगदान, त्यांचे धैर्य, संघर्ष राष्ट्र केन्नाच विसरू शकना असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोशल मीडिया पोस्टावरवी म्हळां। आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीन 2025-26 वर्षाच्या विपणन हंगामात 14 खरीप पिकांखातीर किमान आधारभूत मोल म्हळ्यार MSP वाढवपाक मान्यताय दिल्या। शेतकऱ्यांच्या उत्पादनाक फावो ते मोल मेळचे खातीर सरकारान MSP वाढयला असे नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दितना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले। सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमान राजस्थान, त्रिपुरा, झारखंड आणि मद्रास उच्च न्यायालयातल्या मुखेल न्यायाधीशांची बदली करपाची शिफारस केल्या। ह्या कॉलेजियमाचे मुखेली भारताचे मुखेल न्यायाधीश BR गवई आशिल्ले। भारतीय नौदळ नाविका सागर परिक्रमा 2 यशस्वी भोंवडेर आशिल्ल्या लेफ्टनंट कमांडर रुपा ए आणि लेफ्टनंट कमांडर दिलनाके यांच्या फुडारपणाखाला INSV तारिणीच्या पंगडाक फाल्यां येवकार दिवपाक तयार रावला। INSV तारिणी फाल्यां 29 मे दिसा गोंयांत पावतली। INSV तारिणीन 4 खंड, 3 खंडसमुद्र, 3 ग्रेट केप खंडांतल्यान 25,400 नॅनोमिटरांचो 8 महिन्यांचो प्रवास पुराय केला। 2 ऑक्टोबर 2024 दिसा गोयच्यान सुरू जाल्ली ही भोंवडी भारताच्या दर्यावेल्या भावनांचे आणि नारी शक्तीकडेन आशिल्ल्या वचनबद्धतायेचे प्रतीक आसा। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग मुरगाव बंदरात जावपी सुवाळ्याची येजमानकी चलयतले। भारतीय हवामान खात्यान फाल्यां आसाम, मेघालय, कर्नाटक, केरळ, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तमिळनाडूत उटंगाराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। तसेच आंध्र प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोंकण आणि गोयात चड पाऊस पडपाची शक्यता IMD उक्तायला। फाटल्या 3 दिसांतल्या महाराष्ट्रात पडिल्ल्या उटंगाराच्या पावसाक लागून 8 जणांक मरण आयले आणि जायत्या जिल्ह्यांनी पिकावळीचे नुकसान झाला। मजगती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हांणी मरण आयिल्ल्यांच्या कुटुंबाक बेगोबेग मजत जाहीर केल्या। तसेच पिकावळीच्या नुकसानीचे मूल्यांकन करून भरपाय दिवपाचे निर्देश तांणी प्रशासनाक दिल्यात। भारताच्या कनिष्ठ बायला हॉकी पंगडान शूटआउट फेरयेत यजमान अर्जेंटिनाचेर 2-0 असे जैत जोडले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.